Hari Om, and a warm welcome to the Gita Chanting Competition 2025. It is with great excitement that we announce this year's competition, which will be held at the national level. This is a wonderful opportunity to celebrate the timeless wisdom of the Bhagavad Gita. Our aim for this competition is simple yet powerful. Chant, study, know and live the teachings of the Gita. This is not just about reciting verses, but about understanding their essence, reflecting on their meanings, and integrating their wisdom into our lives. For this year's competition, the syllabus is chapter 15 of the Bhagavad Gita, a chapter that beautifully encapsulates profound spiritual truths. To support your preparation, we have designed a special learning resource. Each shloka from chapter 15 is chanted twice, the first time for listening and the second for repeating along. Use this resource to refine your chanting, but remember, during the competition, participants will chant each shloka only once. Here is how the competition will unfold. The journey begins with school, center, and state level rounds. These preliminary events must be completed before November to qualify for the national level competition, which will take place in the last week of November. As you prepare, we wish you all the very best. May this journey bring you closer to the teachings of the Bhagavad Gita and inspire you in ways that go beyond the competition itself. Thank you, and may your chanting be filled with devotion, understanding, and peace. We look forward to hearing your beautiful recitations. Hari Om. Hari Om. Gita Pathana Spardha 2025 madhye aapla hardik swagat ahe. Hi ghoshana kartana amhala atyanta anand hot ahe ki ya varshichi spardha rashtriya staravar honar ahe. Bhagavad Gitecha shashvat jnanacha sanman karnyachi ani tumche pathana kaushalya मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची ही उत्तम संधी आहे. स्पर्धेचा मुख्य उद्देश साधा पण प्रगल्भ आहे. गीतेचे पठण करा, अध्ययन करा, समजून घ्या आणि गीतेच्या शिकवणीचा आपल्या जीवनात समावेश करा. ही स्पर्धा जरी श्लोक पठणाची असली तरी उच्चारापुरती सीमित नसून श्लोकांचे अर्थ समजून त्यावर चिंतन करणे आणि आपल्या आचरणात ते ज्ञान आणणे याकरता हे पहिलं पाऊल आहे. या वर्षीच्या स्पर्धेसाठी अभ्यासक्रम म्हणून भगवद्गीतेचा 15वा अध्याय निवडला आहे. या अध्यायामध्ये गहन आध्यात्मिक तत्वज्ञान सुस्पष्टपणे मांडले आहे. तुमच्या तयारीसाठी आम्ही एक खास अभ्यास साधन तयार केले आहे. यात प्रत्येक श्लोक दोनदा म्हटला आहे, पहिल्यांदा ऐकण्यासाठी आणि दुसऱ्यांदा त्याबरोबर म्हणण्यासाठी. या साधनाचा उपयोग करून तुमचे पठण सुधारत जा, पण लक्षात ठेवा, स्पर्धेदरम्यान प्रत्येक श्लोक एकदाच म्हणणे अपेक्षित आहे. स्पर्धेचे आयोजन असे होईल, शाळा, केंद्र आणि राज्यस्तरीय फेऱ्यांनी सुरुवात होईल. राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल. या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी शाळा, केंद्र आणि राज्यस्तरीय स्पर्धा नोव्हेंबरपूर्वी पूर्ण झाल्या पाहिजेत. तुम्हाला यशप्राप्तीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमचे प्रभावी पठण ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. नक्की सहभागी व्हा. हरि ओम. हरि ओम. गीता पठण स्पर्धा 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.